श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूया काही ठळक घडामोडी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपाचे नेते असून तेच राज्याचं नेतृत्व करतील अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूर विमानतळावर बातमीदारांशी बोलत होते. सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती भाजपाच्या सर्व आमदारांनी आणि पक्ष सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेला दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपा महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत विजय मिळवला आहे असा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोटीशीद्वारे केली आहे. राणे यांना 5 वर्षांसाठी निवडणूक लढवायला आणि मतदान करायला बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे. रमेश कीर हे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील याचा विश्वास असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राज्यात जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पालघरमध्ये 59 पदांसाठी, बुलडाण्यात 133 तर वाशिममध्ये 68 पदांसाठी चाचणी घेण्यात येत आहे. नवी मुंबई इथं पावसामुळे मैदान सुस्थितीत नसल्यानं भरती चाचणी 2 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. जागतिक सिकलसेल दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. सिकलसेल या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. नंदुरबार शहरातून आज प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था संघटनांतर्फे सिकलसेल विषयक रॅली काढण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योगासनांची चित्रफीत दररोज आपल्या समाजमाध्यम खात्यावर अपलोड करत असतात. आज त्यांनी शशांकासनाची माहिती देणारी चित्रफीत अपलोड केली आहे. आकाशवाणी मुंबईच्या प्रसारण भवनात योगविषयक मार्गदर्शन करणारं व्याख्यान आणि प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं. शेअर बाजारात आज मोठे चढ उतार पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सुरुवातीला 280 अंकांची उसळी घेऊन 77,581 विक्रमी पातळीवर पोचला. मात्र दिवसअखेर 36 अंकांची घसरण नोंदवत तो 77,544 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 41 अंकांची घसरण नोंदवत 23,516 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.